काश्यप मुनींची द्वितीय पत्नी दिती, तिचे पुत्र हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप। भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाचा वध केला। त्या वधाचा सूड घेण्यासाठी हिरण्यकश्यपूनं घोर तपश्चर्या करून अमरपदाचा विचित्र वर प्राप्त करून घेतला। वरप्राप्तीने तो उन्मत्त झाला, प्रजेलाही भयंकर त्रस्त करू लागला। त्याचा माज उतरवण्यासाठी भक्त प्रल्हादाचा त्याच्याच घरी जन्म झाला।
प्रल्हादाचा जन्म झाला राक्षस राजा घरी,
प्रल्हादाचा जन्म झाला राक्षस राजा घरी।
अलौकिक ते रूप बघुनी माते से हृदय भरुनी, अत्यानंदे पिता धावला, अत्यानंदे पिता धावला, अपुल्या अंतपुरी। साखर वाटत हत्ती फिरले, प्रासादावरी दीप उजळले, सुगंध शिंपण मार्गावरुनी, सुगंध शिंपण मार्गावरुनी, गुढ्या तोरणे घरी। एक दिनी देवर्षी आले, प्रल्हादाचे भाव पाहिले, सात्विक त्याचे भाव जाणूनी, सात्विक त्याचे भाव जाणूनी, सदुपदेश त्या करी। हरिनामाचे स्मरण करावे, भगवंताचे दर्शन घ्यावे, सुविचारांची कास धरावी, सुविचारांची कास धरावी, वर्तन योग्या परी। प्रल्हादाची वृत्ती बघुनी सचिंत झाली कया धुराणी, समजावी ती प्रल्हादाला, समजावी ती प्रल्हादाला, नको भजू श्री हरी। पितृहृदय तव शंकर राही, भाव सुमे तू तया सवाही, तवाग्रजाना पिता प्रमाण, तवाग्रजाना पिता प्रमाण, तसेच तू ही करी। मातेची इच्छा पाहुनी एकांती तो जाई निघुनी तन मन सारे एकवटुनी तन मन सारे एकवटुनी हरिचे पूजन करी प्रल्हादाचा जन्म झाला राक्षस राजा घरी प्रल्हादाचा जन्म झाला राक्षस राजा घरी